पाठ 14 तुझं माझं स्वाध्याय 14-4 ऐकूया आणि वाचूया.
हॅलो आशिष, आहेस कुठे तू हल्ली?
अरे मी आता मुंबईमध्ये असतो.
काय सांगतोस, तू नागपूरमध्ये नसतोस का?
हो, मी तिथे नसतो.
अच्छा, आणि तुझी बायको? ती तर असते ना नागपूरमध्ये.
नाही रे, माझी बायको सुद्धा माझ्यासोबत राहते.
मुंबईमध्ये काय करतोस तू?
मी रिक्षा चालवतो. काय रे, तुझा भाऊ असतो ना मुंबईमध्ये, तो डॉक्टर आहे ना?
हो, पण तो मुंबईमध्ये नसतो, तो दिल्लीत असतो. त्याने दिल्लीत घर घेतले आहे. शनिवारी आणि रविवारी येतो तो मुंबईला.
आणि तुझे बाबा सुद्धा दिल्लीत असतात?
नाही, माझे बाबा तिथे नसतात, ते नागपूरमध्ये असतात. त्यांची बहीण असते दिल्लीमध्ये.
छान, चल जातो मी. 4 वाजले, कामं आहेत.
ठीक आहे, मी सुद्धा निघतो आता. उद्या भेट मला, माझे काम आहे एक.
हो नक्की, उद्या भेटूयात. टाटा.